मिखा अध्याय एक। परमेश्वराचे वचन जे मिखा मोरिस्टी यासकडे योथाम आहाज व हिजकिया यांच्या दिवसात त्याच्याकडे आले, जे वचन शमरोन व यरुशलेम यांच्याविषयी होते ते असे। सर्व लोकांनो ऐका, पृथ्वी व ते सर्वजण जे तुझ्यात आहेत तुम्ही ऐका। प्रभू परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरातून तुमच्या विरुद्ध साक्षीदार हो। पा, परमेश्वर त्याच्या स्थानातून बाहेर येत आहे। तो खाली येणार व पृथ्वीवरील उच्च स्थानावर चालणार। विस्तावाजवळ ठेवल्यास मेन वितळते, तसे त्याच्या पायाखाली पर्वत वितळतील, दऱ्या दुभगतील आणि उंच टेकड्यावरून वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे ते वाहू लागतील। याला सर्वांचे कारण याकोबाचे पाप तसेच इस्रायलाच्या घराण्याची दुष्कर्मे आहेत। याकोबाच्या बंडखोरीचे कारण काय? त्यास कारणीभूत शमरोनच आहे की नाही? यहुदाची उंच स्थाने कोणती आहेत? ती यरुशलेमेच आहेत की नाही? म्हणून मी शमरोनाला शेतातल्या ढिगाप्रमाणे करील, ती द्राक्षमळे लावण्याच्या जागेप्रमाणे होईल। मी तिचे दगड दरीत ढकलून देईन आणि तिची पाये उघडे करीन। तिच्या सर्व मूर्ती ठेचून तुकडे तुकडे केले जातील, तिच्या कोरीव मूर्ती आगीमध्ये भस्मसात केल्या जातील। तिच्या सर्व खोट्या देवतांच्या मूर्तीचा मी नाश करीन, कारण तिने वेशेच्या कमाईने त्या मिळवल्या आहेत, म्हणून वेशेच्या वेतनास त्या परत जातील। या कारणास्तव मी विलाप व आकांत करीन, मी अनवाणी व वस्त्राशिवाय फिरेन, मी कोल्याप्रमाणे मोठ्याने आकांत करीन आणि घुबडाप्रमाणे शोक करीन, कारण तिच्या जखमा बऱ्या न होणाऱ्या आहेत, कारण त्या यहुदापर्यंत आले आहेत आणि तो माझ्या मनुष्याच्या वेशीपर्यंत यरुशलेमपर्यंत पोहोचला आहे। गतमध्ये हे सांगू नका, अजिबात रडू नका। बेथेल अफराममध्ये मी धुळीत लोळलो, शाफीरमध्ये राहणारे लोक हो, तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन निघून जा। सनानिवासी बाहेर निघून येत नाही, बेत एसलासाचा शोक करेल, कारण त्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे। मारोतमधील लोक उत्सुकतेने चांगल्या बातमीची वाट पाहत आहेत, कारण परमेश्वराकडून संकट खाली यरुशलेमच्या वेशीपर्यंत आले आहे। लाखिशात राहणारे रथाला चप्पळ घोडा झुपू, लाखिश तूच सियोनेच्या कन्येला पापाची सुरुवात अशी होती, कारण इस्रायलचे अपराध तुझ्यात सापडले होते, म्हणून तू गंथातल्या मोरेश गथाला निरोपाचे नजराने देशील। अकजिबीचे घरे इस्रायलच्या राजाला निराश करतील। मारेशामध्ये राहणाऱ्या लोकांनो, मी तुझा वारीस तुझ्याकडे आणीन, जे तुमचा ताबा घेतील। इस्रायलचे पुढारी अदुलामाला येतील, म्हणून तू आपले केस काप व मुंडन कर, कारण तुम्हास प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल। गरुडाप्रमाणे तुम्ही स्वतःच्याच डोक्याचे मुंडन करा, कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल।